आजचे दैनिक सुभक्तिपर्वत 24 डिसेंबर. नाताळाचे दोन हेतू. मुलांनो, कोणी तुम्हाला भहकवू नये. जसा तो नीतिमान आहे तसा नीतीने चालणाराही नीतिमान आहे. पाप करणारा सैतानाचा आहे, कारण सैतान प्रारंभापासून पाप करत आहे. सैतानाची कृत्य नष्ट करण्यासाठीच देवाचा पुत्र प्रगट झाला. पहिले योहान 3:7-8. पहिले योहान 3:8 जेव्हा म्हणते सैतानाची कृत्य नष्ट करण्यासाठीच देवाचा पुत्र प्रगट झाला, तेव्हा त्याच्या मनात सैतानाची कोणती कृत्य आहे? संदर्भावरून उत्तर स्पष्ट आहे. प्रथम 1 योहान 3:5 हे स्पष्टपणे समानार्थी आहे. तुम्हाला माहीत आहे की आपली पापे हरण करण्यासाठी तो प्रगट झाला. त्याच्या ठाई पाप नाही, तो प्रगट झाला. आला हा वाक्प्रयोग 5:8 मध्ये येतो. सैतानाची कामे ज्यांचा येशू नाश करावयास आला ती पापे आहेत. 8 पहिला भाग यात अतिशय खात्रीलायक करतो. पाप करणारा सैतानाचा आहे, कारण सैतान प्रारंभापासून पाप करत आहे. या संदर्भात समस्या पाप करणे आहे. आजार नाही किंवा अपघातग्रस्त कार अथवा कार्यक्रमात गडबड नाही. आम्हास पाप करणे सोडता यावे म्हणून येशू जगात आला. आपण हे सत्य जर 1 योहान 2:1 सत्यासोबत मांडले तर आपणास ते आणखी स्पष्टपणे पाहता येईल. अहो माझ्या मुलांनो, तुम्ही पाप करू नये म्हणून हे मी तुम्हाला लिहितो. नाताळाच्या थोर हेतूपैकी एक हेतू हा आहे, देहधारणाच्या मोठ्या हेतूपैकी एक. 1 योहान 3:8. पण आणखी एक हेतू आहे ज्याची योहान 1 योहान 2:1-2 मध्ये भर टाकतो. जर कोणी पाप केले तर नीती संपन्न असा जो येशू ख्रिस्त तो पित्याजवळ आपला कैवारी आहे, आणि तोच आपल्या पापाबद्दल प्रायश्चित्त आहे. केवळ आपल्याच पापाबद्दल नव्हे तर सर्व जगाच्याही पापाबद्दल आहे. पण आता पहा याचा काय अर्थ आहे. येशू 2 कारणांसाठी जगात प्रगट झाला. तो यासाठी आला की आपण पाप करीत राहू नये, म्हणजे तो सैतानाची कृत्य नाश करावयास आला. 1 योहान 3:8. आणि तो यासाठी आला की जर आम्ही पाप केले तर आमच्या पापाचे प्रायश्चित्त व्हावे. जो ऐवजदार अर्थात प्रतिस्थापक बलिदान होण्यासाठी आला, जो आमच्या पापांसाठी देवाचा क्रोध वाहून नेतो. या दुसऱ्या हेतूचे अंतिम फळ पहिला हेतू नष्ट करणे नाही. पापांची क्षमा म्हणजे पापाची परवानगी देण्याच्या हेतूने नाही. आमच्या पापांसाठी ख्रिस्ताच्या मृत्यूचा हेतू हा नाही की आम्ही पापाविरुद्धच्या लढ्यापासून विसावा घ्यावा. उलट नाताळाच्या या दोन हेतूंचा अंतिम परिणाम हा आहे की आमच्या सर्व पापांसाठी एकदाच भरलेली खंडणी ते स्वातंत्र्य आणि सामर्थ्य आहे, जे आम्हाला पापाशी लढण्याचे सामर्थ्य देते. कट्टरवादी म्हणून नव्हे, आपले तारण विकत घेणारा आणि आपण तारण गमावून बसू अशी भीती बाळगणारे म्हणून नव्हे, तर धैर्याने आणि आनंदाने पापाविरुद्धच्या लढ्यात स्वतःला झोकून देतात, जरी त्यासाठी आम्हाला स्वतःचा प्राण गमवावा लागला तरी.